गुरुनाथा हात जोडितो अंतन को पाहू उकलुनी मनीचे हित गुज सारे बदकवणा दाऊ निशिदि निश्रमसी मम हितार्थ तू किती तुझ क्षीण देऊ हृदय वससी परिणच दिससी कैसे तुझ पाहू तीर्ण नव्हे तुझ उपकारा जरी तनु तुझ वाहू बोधुनी दाविसी इह पर नश्वर मनी उठला बाऊ कुठील मी कवण कार्य मम जनी कैसा राहू करिमज ऐसा निर्भय निश्चल समसकला पाहू अजाण हत बल भ्रमित मनीची तळमळ कशी साहू निरसुनी माया दावी अनुभव प्रचिती नको पाहू सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू।